दूसरे इतिहास अध्याय 35 योशिया वल्हांडण सण पाळतो. राजा योशियाने यरुशलेमात परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडणाचा उत्सव केला. पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञ पशु कापला गेला. परमेश्वराच्या मंदिराची कामे पार पाडण्यासाठी योशियाने याजक नेमले आणि त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहन दिले. इस्रायली लोकास शिक्षण देणाऱ्या आणि परमेश्वराच्या सेवेसाठी पवित्र होणाऱ्या लेव्यांना योशिया म्हणाला, दावीद पुत्र शलमोनाने बांधलेल्या या मंदिरात पवित्र करार कोष ठेवा. दावीद इस्रायलाचा राजा होता. यापुढे पवित्र करार कोष वारंवार खांद्यावरून वाहू नका. परमेश्वर देवाची सेवा करा. देवाची प्रजा म्हणजे इस्रायलचे लोक, त्यांची सेवा करा. आपापल्या घराण्यांप्रमाणे तुमचा जो क्रम ठरला आहे त्यानुसार मंदिरातील सेवेसाठी सिद्ध व्हा. इस्रायलाचा राजा दावीद आणि त्याचा पुत्र राजा शलमोन यांनी आखून दिल्याप्रमाणे आपापली कर्तव्ये पार पाडा. आपापल्या घराण्यांच्या वर्गवारीप्रमाणे भाऊबंदांबरोबर पवित्र स्थानी उभे रहा, म्हणजे तुम्हास आपापसात सहकार्य करता येईल. वल्हांडणाचे यज्ञ पशु कापा. परमेश्वरासाठी स्वतःचे पवित्रीकरण करा. इस्रायल बांधवांसाठी यज्ञ पशु तयार ठेवा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही पार पाडा. या आज्ञा परमेश्वराने आपल्याला मोशेद्वारे दिले आहेत. वल्हांडणासाठी योशियाने 30,000 शेरडे मेंढरे जे तेथे उपस्थित होते त्यांना यज्ञ पशु म्हणून इस्रायल लोकास दिली. याखेरीज 3,000 बैल दिले. हे पशुधन त्याच्या खासगी मालमत्तेतील होते. या उत्सवानिमित्त योशियाच्या सरदारांनी देखील लोकास, लेवींना आणि याजकांना पशूंचे आणि वस्तूंचे मुक्त वाटप केले. मुख्य याजक हिल्किया, जखऱ्या आणि यहियेल हे देवाच्या मंदिराचे प्रमुख कारभारी होते. त्यांनी 2,600 शेरडे मेंढरे आणि 300 बैल एवढे पशु वल्हांडणाचे बली म्हणून याजकांना दिले. कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया व नथनेल यांनी तसेच हशब्या, येल व योजाबाद यांनी लेवींना 5,000 शेरडे मेंढरे व 500 बैल वल्हांडणाचे यज्ञ पशु म्हणून दिले. कोनन्या इत्यादी मंडळी लेव्यांची प्रमुख होती. वल्हांडणाच्या उपासनेची सर्व सिद्धता झाल्यावर याजक आणि लेवी आपापल्या जागी स्थानापन्न झाले. तशी राजाज्ञाच होती. वल्हांडणाचे कोकरे मारली गेली. त्या पशूंची कातडी काढून रक्त याजकांना दिले. लेवींकडून मिळालेले हे रक्त याजकांनी वेदीवर शिंपडले. त्यांनी मग हे बैल परमेश्वरास होमार्पण करण्यासाठी वेगवेगळ्या घराण्याच्या लोकांकडे स्वाधीन केले. हा अर्पणाचा विधी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करायचा होता. लेवींनी वल्हांडणाच्या यज्ञ पशूंचे मांस विधिवत भाजले. पातेल्यात, हंड्यात आणि कढईमध्ये त्यांनी ही पवित्रार्पणे शिजवली आणि तत्परतेने लोकास ती नेऊन दिली. हे काम उरकल्यावर लेवींना स्वतःसाठी आणि अहरोनाचे वंशज असलेल्या याजकांसाठी मांस मिळाले, कारण हे याजक होमबली आणि चरबी अर्पण करण्यात रात्र पडेपर्यंत गुंतले होते. असाफाच्या घराण्यातील लेवी गायक राजा दाविदाने नेमून दिलेल्या आपापल्या जागांवर उभे होते. असाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदूथून हे ते होत. प्रत्येक प्रवेशद्वारावरील द्वारपालांना आपले काम सोडायची गरज नव्हती, कारण त्यांच्या लेवी बांधवांनी वल्लांडनाच्या सणाची त्यांच्यासाठी करायची सगळी तयारी केली होती. तेव्हा राजा योशियाच्या आज्ञेनुसार परमेश्वराच्या उपासनेची सर्व तयारी त्या दिवशी पूर्ण झाली. वल्लांडणाचा उत्सव झाला आणि परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्यात आले. सर्व उपस्थित इस्रायल लोकांनी वल्लांडणाचा आणि बेखमीर भाकरीचा सण 7 दिवस साजरा केला. शमुएल संदेष्ट्याच्या काळापासून हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. इस्रायलच्या कुठल्याच राजाच्या कारकिर्दीत हे झाले नव्हते. राजा योशिया याजक लेवी यहुदा आणि इस्रायलातून आलेले लोक आणि यरुश्लेमची प्रजा यांनी वल्लांडणाचा उत्सव थाटामाटाने केला. योशियाच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी हा वल्लांडणाचा उत्सव झाला. योशियाचा मृत्यू. योशियाने मंदिरासाठी सर्व चांगल्या गोष्टी केल्या. पुढे मिसरचा राजा नखो फरात नदीजवळच्या कर्कमीश नगराविरुद्ध लढावयास सैन्यासह चालून आला. योशिया त्यास लढाईसाठी सामोरा गेला, पण नखोने आपल्या वकिलांमार्फत त्यास कळवले की यहुदाचा राजा योशिया, मला तुझ्याशी कर्तव्य नाही, मी तुझ्याशी लढायला आलेलो नाही, माझ्या शत्रूंवर चालून आलो आहे. देवानेच मला त्वरा करायला सांगितले, परमेश्वराची मला साथ आहे. तेव्हा तू त्रास घेऊ नकोस, तू मला विरोध केलास तर देव तुझा नाश करील. पण योशिया मागे हटला नाही. त्याने नखोला तोंड द्यायचे ठरवले आणि वेश पालटून तो लढाईत उतरला. देवाच्या आज्ञेविषयी नखोने जे सांगितले ते योशियाने ऐकले नाही. तो मगिद्दोच्या खोऱ्यात युद्धासाठी सज्ज झाला. या लढाईत योशियावर बाणांचा वर्षाव झाला. तो आपल्या सेवकांना म्हणाला, मी घायाळ झालो आहे, मला इथून घेऊन जा. तेव्हा सेवकांनी योशियाला त्याच्या रथातून उतरवून त्याने तिथे आणलेल्या दुसऱ्या रथात बसवले आणि योशियाला त्यांनी यरुश्लेमेला नेले. यरुश्लेमेमध्ये योशियाला मरण आले. त्याच्या पूर्वजांना पुरले तेथेच योशियाला पुरण्यात आले. योशियाच्या मृत्यूने यहुदा आणि यरुश्लेमेच्या लोकास फार दुःख झाले. यरमयाने योशिया प्रित्यर्थ शोकगीत लिहिली आणि गायली. ती विलापगीते आजही इस्रायलचे स्त्री पुरुष गातात. योशियाची ही गीते निरंतर गाण्याचा त्यांनी ठरावच केला. विलापगीताच्या पुस्तकात ही लिहिलेली आहेत. योशियाची बाकीची कृत्ये आणि परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणेच चांगली कृत्ये, म्हणजे त्याची सर्व इतर कृत्ये, इस्रायल व यहुदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत.